लाइट्स कैमरा एक्शन।
नमस्कार, मी प्रतीक्षा लोणकर। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कैमरा एक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
तुझी शाळा कुठली होती? तू फर्स्ट बेंचर होतीस का? तू लवकर उठायचीस का त्रास द्यायचीस? कशी होती तुझी शाळा?
मी शारदा मंदिर शाळेमध्ये होते आणि मला फार म्हणजे मी तुला सांगते म्हणजे कॉलेजच्या आहेतच मेमरीज, पण शाळेच्या अजूनही तितक्याच जिवंत मेमरीज आहेत। कारण की खूप छान आम्हाला शिक्षिकाही होत्या आणि शाळेत आमच्या खूप छान वातावरण होतं। नुसतं कधी कधी काय असतं की अभ्यास असतो किंवा कधी कधी फक्त एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, पण आमची शाळा अशी होती की ती खऱ्या अर्थाने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्याच्यामध्ये सगळे प्रयत्न व्हायचे। आणि मला फार छान वाटतं की माझी आई आणि आमच्या शिक्षिका यांचे सुद्धा आपापसात इतकं बोलणं व्हायचं। किंवा मला आठवते की माझ्या बहिणीला स्कॉलरशिप मिळाली तर घरी त्या सगळ्या टीचर्स आल्या होत्या, आईने घरी पार्टी म्हणजे जेवायला बोलवलं, तर खूप म्हणजे मला असं वाटतं कम्युनिकेशन खूप छान होतं। आणि मला आठवतं अजून म्हणजे मला नाटकाची वगैरे खूप आवड होती आणि मी म्हणजे आठवतं की कोणत्याही वर्षी मी नसताना नाटक झालं असं मला आठवत नाही, म्हणजे मी प्रत्येक वर्ष नाटकामध्ये होतेच। तर एकदा मला आठवतं की आमची बालनाट्य स्पर्धेसाठी आमची जी घटक चाचणी, तेव्हा आता युनिट टेस्ट म्हणतो, पण तेव्हा घटक चाचणी ज्या वेळी होती त्यावेळीच ती स्पर्धा होती, पण माझ्या शाळेने माझी युनिट टेस्ट नंतर घेतली। तर मला असं वाटतं की खूप मोकळं आणि खूप असं पर्सनॅलिटीसाठी खूप छान वातावरण आमच्या शाळेमध्ये होतं आणि ते मला वाटतं खूप पुढच्या काळात फार ते महत्वाचं ठरतं।
आणि मला असं वाटतं की यु नो त्या काळात असं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा अशा खूप काही असायच्या आणि ते द्यायला पण आपल्याला आवडायचं, कधी कधी त्याचा कंटाळा यायचा, ते टिळक म्हणा किंवा ती, तर तशा काही मेमरीज आहेत का तुझ्या?
हा, हे मात्र आहे, म्हणजे मी अभ्यासात खरं तर खूप चांगली होते, पण तरी मला आठवते टिळक विद्यापीठाच्या वगैरे परीक्षा असायच्या ना, म्हणजे आय थिंक गणिताची होती, त्याच्यानंतर एक संस्कृतची होती, अशा बऱ्याच, तर त्याचा थोडासा कंटाळा यायचा का माहितीये, कारण त्याचे क्लासेस नेहमी शाळेच्या आधी नाहीतर शाळेच्या नंतर, आणि शाळेचा आधीचा खेळ हा वेळ हा असं वाटायचं की खेळासाठीच असायला पाहिजे। म्हणजे 12 जर शाळा असेल तर आम्ही सगळ्या 11 जमायचो आणि मग खेळायचो अर्धा तास आणि मग शाळेत। तर ते जेव्हा टिळक विद्यापीठाची परीक्षा आई द्यायला लावायची तेव्हा जरा वाटायचं की हे काय, कारण त्याचे क्लासेस ते नेमकं बाहेर, म्हणजे मला आठवतं मी एक परीक्षा दिली होती, म्हणजे परीक्षा आपण क्लासला बसतोय आणि बाहेर खिडकीत सगळे तिकडे खेळताना दिसतायत, हे अत्यंत त्यावेळी क्रूर वाटायचं म्हणजे। त्यामुळे मी मला वाटतं एखादी दिली ती परीक्षा, नंतर मग मी थांबवलं जरा ती परीक्षा देणं।
एक तर मधली सुट्टी फार जिव्हाळ्याचा विषय असतो आपला, शाळेतली मधली सुट्टी म्हणजे त्याच्यात सगळं येतं, मग तर लोणच्याची फोड सुद्धा अगदी कशी चोखत चोखत शेवटपर्यंत खायची। तुझा डबा का असायचा?
अगदी मला तर अगदी लहानपणी म्हणजे पहिलीतला वगैरे पण डबा आठवतोय आणि मला त्याच्यावर दिलेला शेराही आठवतोय। मला ना आई बऱ्याचदा म्हणजे मला आवडायचं म्हणून आई ब्रेडला ना साय साखर अशी लावून द्यायची, हा, आणि ते एवढं आवडायचं ना, म्हणजे ते एक दिवस आमच्या टीचरनी शेरा दिला होता, डब्यामध्ये पोळी भाजी द्या मुलीला, अजिबात साय साखर देऊन त्यांचे सवयी बिघडवू नका आणि त्यांच्या बरोबर इतरांच्याही बिघडवू नका म्हणून। पण तो डबा मला आठवतो अजून आणि इतके त्या डब्याचे प्रकार तुला सांगते मी, म्हणजे आम्ही मधली सुट्टी एकतर खूप बोलायचं असतं तिथे, म्हणजे आपल्याला काय म्हणजे मी काल हा पिक्चर बघितला, काल असं झालं, हे करून मग आम्ही मधल्या सुट्टीत काही काही खेळ पण खेळायचो, म्हणजे 7-8 जणींचे डबे आम्ही एकत्र करायचो आणि मग कधीतरी ते असं ऑर्डर हॉटेलसारखं ऑर्डर दिल्यासारखं काहीतरी म्हणायचो की नाही मला आज हे पाहिजे मला ते पाहिजे, मग आम्ही तसा तो डबा अदला बदली करून खायचो। चौथ्या तासाला अशी डोळे लागलेले असायचे की कधी इंटरवल, कधी एकदा मधली सुट्टी होते आणि कधी एकदा तो डबा आणि तो सगळा एकत्रित काळ असतो ना, काय तो आनंदाचा। तो
तुझा पहिला परफॉर्मन्स, यु नो कधी कधी गणपतीच्या आपल्या मंडपातही आपल्या परफॉर्मन्सची सुरुवात होते, तुझा पहिला परफॉर्मन्स तुला आठवतोय का?
पहिला परफॉर्मन्स हा माझा चौथीत झाला आणि चौथीमध्ये नाटक म्हणजे नाटुकलं होतं म्हणायला पाहिजे, एक होतं की त्याचं नाव मला आता अर्धवट आठवतंय, इटुकल्या राजाची पिटुकली राणी, पिटुकल्या राणीची धिटुकली कहाणी असं ते नाव होतं। आणि त्याच्यामध्ये मी मला आठवतंय की मला नेहमी ना असं जनरली सगळ्या मुली ना अशा लाजत वगैरे जरा बोलत असतात ना आणि त्यामुळे त्यांचं बारीक आवाज वगैरे, तर मी ते असं एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला विथ प्रोजेक्शन वगैरे बोलत असल्यामुळे जनरली मला म्हणायचं की मग तू जरा पुरुषाचा आवाज तू काढून तू मुलाचा वगैरे रोल कर, तर तसं मी रोल केलेला मला आठवते. मला अनेकदा म्हणजे पुरुषांच्या भूमिका मिळालेल्या आहेत नाटकामध्ये आणि मला ते मी फार एन्जॉय केल्यात, कारण की लोकांनाही ती गंमत वाटायची की अरे तू असं हेही केलंस ना, मस्त ग, छान वाटला तुझा आवाज, असं ते सगळे म्हणायचे. तर त्यामुळे तो मला चौथीतला परफॉर्मन्स अगदी आठवतो, कारण मला तो रोल बदलून परत दिला होता आणि सांगितलं होतं की नाही तू हा कर, कारण ह्या याच्यात चांगल्या आवाजाची गरज आहे म्हणून. 93.5
रेड एफएम बजाते रहो.